नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावर विवेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा हांणी काल मुंबईत इंडिया मेरीटाईम वीकचे उक्तावण केले. या वेळार उलयतना शहा हांणी म्हळे की भारताचो दर्या दृष्टिकोन सुरक्षितता, स्थिरता आणि आत्मनिर्भरतेर आधारित असा. हालीच्या काळात केल्या व्यापक संरचनात्मक सुधारणांनी भारत एक मजबूत दर्या शक्त म्हणून उदेता. गोय राज्य गिरेस्त दर्यादेग वाठार फाव जाला. गिरेस्त दर्यावेल्या दायजाक लागून गोय आयज परंपरा, तंत्रगिन्यान आणि टिकाऊपण हांचे परिपूर्ण मिश्रण दाखयता, असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळा. युनायटिंग ओशन्स वन मॅरीटाईम विजन या संकल्पनेवरवी मुंबईत इंडिया मॅरीटाईम वीक 2025 या कार्यावळीचे आयोजन केले. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत उलयताले.
फ्रॉम द एन्सियंट मॅरीटाईम ट्रेड टू द मॉडर्न शिप बिल्डिंग, फ्रॉम फिशिंग टू क्रूज टुरिझम, Goa has played a vital role in shaping the India's maritime identity. Goa remains the key driver of the India's blue economy, port-led growth. Marmagoa Port Authority is a strategic gateway now expanding into the logistic, cruise tourism and renewable energy cargo. Goa Shipyard Limited leads to indigenous defense production, building vessels for a navy, coast guard and friendly nations. Through the Sagarmala and PM Gati Shakti, Goa is upgrading the connectivity and waterways for the faster, cleaner and more effectively transport.
भारताच्या वेचणूक आयोगान गोंयासयत 12 राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशातल्या वेचणूक नोंदींच्या खाशेल्या सुधारणांचा येवकार केला. निवळ आणि पारदर्शक मतदार वळेरी ही लोकशाहीची बुन्याद. आम्ही सदाच अचूक अद्ययावत वळेरी खातीर उभे रावल्यात, जातून फकत खरे पात्र मतदार असतात. ही मोहीम यादी दुरुस्त करपाक खंयच्याय बेकायदेशीर मतदारांची वा बेकायदेशीर स्थलांतरितांची नावं तसेच अपात्र नोंदी काढून उडोवपाक आणि आमच्या वेचणूक प्रक्रियेची प्रामाणिकता आणि घटमूट करपाक मदत करतली, असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. भारत सरकाराच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या जोडपालवान गोय खादी आणि ग्रामोद्योग मंडळान मडगावां घडोवन हाडिल्ल्या गांधी शिल्प बाजाराचे उद्देग मंत्री मॉविन गुदिनो हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. मडगावातल्या रवींद्र भवनात हो बाजार भरिल्लो असून देशभरातल्या कारागिरांनी विणिल्ले कपडे थंय विक्रेक दवरल्यात. उक्तावण सुवाळ्यात उलयता मंत्री गुदिनो हांणी सांगले, थळाव्या कारागिरांक आणि पारंपारीक वेवसायांक आधार दिवप सरकाराचे मुखेल धोरण असा.
What will give me real happiness is when our women, when our artisans, they really start making good money. Today with the various platforms that are available, digital platforms, I'm sure a good product from you can really lead to marketing at the world level. You can be very prosperous. We can be a very big.
अमेरिकेतल्या टोरंटो हांगा हालीच झाल्या आंतरराष्ट्रीय दक्षिण आशिया प्रादेशिक चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट लघुपटाचो पुरस्कार फाव झाल्या आसेसाव ह्या लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर मांगरीश बांदोडकर आणि उत्कृष्ट अभिनेत्रीचो पुरस्कार फाव झाल्ली प्रशांती तळपणकार हांच्या कोकणी भाषा मंडळ आणि अखिल भारतीय कोकणी परिषदेन अभिनंदन केला. 22 भाषांतल्या 120 चित्रपटातल्यान कोकणी भाषेतल्या चित्रपटांत मिळालेल्या यशाचो आमकां अभिमान असा, असे कोकणी भाषा मंडळाची अध्यक्ष रत्नमाला देवकार आणि अखिल भारतीय कोकणी परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष चेतन आचार्य हांणी प्रसिद्धीपत्रकात म्हळा. कोकणी भाषा आणि साहित्या खातीरचो अनुचो विमला वी पै विश्व कोकणी पुरस्कार हालीच गोयच्या 3 नामनेच्या व्यक्तिमत्वांक वेगवेगळ्या मळार तांच्या योगदाना विशीं फावो जाला. अनुचो विमला वी पै विश्व कोकणी जीवनसिद्धी सन्मान हो प्रतिष्ठेचो सन्मान पुंडलीक नारायण नायक हांकां तांच्या कोकणी साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक मळार मोलादीक योगदान दिल्ल्या खातीर जाहीर केला. जाल्यार विमला विपाय विश्व कोकणी साहित्य कृती पुरस्कार साहित्यकार भालचंद्र गावकार हांकां तांच्या साहित्यिक कृतींतल्या वैचारीक खोली आणि भाषिक सौंदर्य हे खातीर भेटयतले. तशेंच विमला विपाय विश्व कोकणी कविता कृती पुरस्कार कोकणी कवितेच्या मळार उत्कृश्ट योगदाना खातीर शशिकांत पुनाजी हांकां अनुचो सन्मान जाहीर जाला. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत चडाचड तापमान 29 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर उण्यात उणे 23.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. गुजरात, केरळ, माहे, कोकण, गोवा, ओडिशा, रायलसीमा, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आणि कर्नाटकच्या दर्या भागात उटंगराचा पाऊस पडपाचो अदमास असा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.